चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखरेचा ट्रक कामगारांनी अडवला। आदिनाथ कारखान्यातील कामगारांचा 46 महिन्यांचा पगारही थकला आहे। त्याच्या मागणीसाठी गेल्या 9 जानेवारी पासून कामगारांनी प्रवेशद्वारासमोर साखळी पद्धतीनं उपोषण सुरू केलं आहे। याची दखल न घेतल्यामुळं आणि साखर विक्रीची कुणकुण लागल्यानं कारखान्यातील साखर कारखान्यातून घेऊन जाण्यासाठी आलेला ट्रक कामगारांच्या कुटुंबातील महिला आणि मुलांनी अडवला। तसंच कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे आणि संचालक मंडळाला घेराव घालत साखर बाहेर जाऊ देण्यास मज्जाव घातला। शुक्रवारी उपोषणाचा 51वा दिवस होता। मोठ्या संख्येनं कामगारांच्या कुटुंबातील महिला आणि मुलं जमली। त्याचवेळी कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी अध्यक्ष संतोष पाटील तिथं आले। त्यांनी कामगारांची समजूत काढली। दरम्यान त्याचवेळी कारखान्यात 2 ट्रक साखर भरण्यासाठी आले, पण जोपर्यंत आमचा पगार दिला जात नाही तोपर्यंत कारखान्यातील काहीही विक्री आम्ही होऊ देणार नाही, असंही या कामगारांनी पदाधिकाऱ्यांना बजावलं। तेव्हा रिकाम्या हातानं पदाधिकाऱ्यांना परतावं लागलं। शेतकऱ्यांच्या FRP चे पैसे थकले आहेतच, पण मध्यंतरी तोडगा काढण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण त्यात यश मिळालं नाही। कामगारांनी साखर बाहेर नेण्याचा प्रयत्न हाणून पाडला। जोपर्यंत रश्मी बागल स्वतः इथं येत नाहीत, पगार देत नाहीत, तोपर्यंत आम्ही काहीच विक्री होऊ देणार नाही, असं सांगत कामगारांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं। पोलिसांकरवी दमदाटी करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आतापर्यंत वाटोळं केलं, पण आता साखर विकून त्यांना लूट करायची आहे, पण आम्ही करू देणार नाही, असं कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब साखरे यांनी सांगितलं।